नमस्कार, मी उमा रायकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. राज्यातल्या शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै 2025 पासून 3% वाढ करून 55 वरून 58% नेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची घोषणा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत केली. शिवशाही वाहनं वारंवार बिघडत असल्यानं तसंच प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्यानं शिवशाही वाहनांचं रुपांतर निम आराम आणि साध्या वाहनांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. रोजगार हमी योजनेतल्या कोणत्याही मजुराला कामावरून कमी केलं जाणार नाही असं मंत्री भरत गोगावले यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं. मागणीनुसार काम देण्याचं धोरण कायम राहील आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही असं ते म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याकडून कर्ज वसूल करण्यासाठी त्याला मूत्रपिंड विकायला लावल्याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत दिलं. मासिक पाळीच्या काळात महिलांना रजा मिळण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार एक समिती नेमण्यात येईल आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी आज विधानसभेत सांगितलं. आयुष उपचार पद्धतींना प्रोत्साहन दिल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते तसंच पर्यावरण रक्षणालाही हातभार लागतो असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. बुलढाणा जिल्ह्यात शेगाव इथं आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. संध्याकाळी राष्ट्रपती नागपूर इथं ब्रह्मकुमारी संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी आज इस्रायलमध्ये पोचले. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांची भेट प्रधानमंत्री घेणार असून इस्रायलच्या संसदेत प्रधानमंत्री मोदी यांचं भाषण होणार आहे. मुंबई महापालिकेचा 80,952 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे आज सादर केला. अतिरिक्त एफएसआय टीडीआर वगैरेसाठी आकारलं जाणारं अधिमूल्य 2.5% वाढवण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी अर्थसंकल्पात सादर केला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.